अथ चतुर्थोऽध्यायः प्रथमः पादः ज्ञाप्रातिपदिकात् सोजसमोच्छष्टाभ्याम् भिस्नेभ्याम् भ्यस्नसिभ्याम् भ्यस्नसोऽसाम् ज्ञोऽस्सुप् स्त्रियाम् अजाद्यतष्टाप् ऋन्नेभ्यो ङीप् उगितश्च वनोरच पादोऽन्यतरस्याम् तावृचि न षट्स्वस्रादिभ्यः मनः अनो बहुव्रीहेः डाबुभाभ्यामन्यतरस्याम् अनुपसर्जनात् टिड्ढाणैद्वयसद्दग्धैमात्रत्तयप्ठक्ठैकैक्वरपः यञश्च प्राचांस्फतद्धितः सर्वत्र लोहितादिकतन्तेभ्यः कौरव्यमाण्डूकाभ्याञ्च वयसि प्रथमे द्विगोः अपरिमाणविस्ताजितकम्बल्येभ्यो न तद्धितलुके काण्डान्तात् क्षेत्रे पुरुषात्प्रमाणेऽन्यतरस्याम् बहुव्रीहेरूधसो ङीष् सङ्ख्याव्ययादेर्ङीप् दामहायनान्ताच्च अन उपधालोऽपिनोऽन्यतरस्याम् नित्यम् संज्ञाछन्दसोः केवलमामकभागधेयपापापरसमानार्यकृतसुमङ्गलभेषजाच्च रात्रेश्चाजसौ अन्तर्वत्पतिवतोर्नुक् पत्युर्नो यज्ञसंयोगे विभाषासपूर्वस्य नित्यम् सपत्न्यादिषु पूतक्रतोरै च वृषाकप्यग्निकुसितकुसिदानामुदात्तः मनोरौवा वर्णादनुदात्तात्तोपधात्तो नः अन्यतो ङीष् षिद्गौरादिभ्यश्च जानपदकुण्डगोणस्थलभाजनागकालनीलकुशकामुककबराद्वृत्यमत्रावपनाकृत्रिमाश्राणा स्थौल्यवर्णानाच्छादनायो विकार मैथुनेच्छाकेशवेशेषो शोणात् प्राचाम् वोतो गुणवचनात् बह्वादिभ्यश्च नित्यम् छन्दसे भुवश्च पुंयोगादाख्यायाम् इन्द्रवरुणभवशर्वरुद्रमृडहिमारण्ययवयवन मातुलाचार्याणामानुक् क्रीतात्करणपूर्वात् तादल्पाख्यायाम् बहुव्रीहेश्चान्तोदात्तात् अस्वाङ्गपूर्वपदाद्वा स्वाङ्गाच्चोपसर्जनादसंयोगोपधात् नासिकोदरौष्ठजङ्घादन्तकर्णशृङ्गाच्च न क्रोडादिबह्वचः सह नैविद्यमानपूर्वाच्च नखमुखात् संज्ञायाम् दीर्घजिह्वी च छन्दसि दिक्पूर्वपदाङ्गीप् वाहः सख्यशिष्वेति भाषायाम् जातेरस्त्रीविषयादयोपधात् पाककर्णपर्णपुष्पफलमूलवालोत्तरपदाच्च इतो मनुष्यजातेः ऊङुतः बाह्वन्तात्संज्ञायाम् पङ्गोश्च ऊरूत्तरपदादौ पम्ये संहितशफलक्षणवामादेश्च कद्रुकमण्डल्वोश्छन्दसि संज्ञायाम् शार्ङ्गरवाद्ययोङीन् यङश्चाप् आवट्याच्च तद्धिताः यो नस्तिः अणियोरनार्षयोर्गुरूपोत्तमयोश्यङ्गोत्रे गोत्रावयवात् क्रौड्यादिभ्यश्च दैवयज्ञिशौचिवृक्षिसात्यमुग्रिकाण्ठे विद्धिभ्योऽन्यतरस्याम् समर्थानाम् प्रथमाद्वा प्राग्दीव्यतोऽण् अश्वपत्यादिभ्यश्च ದಿತ್ಯದಿತ್ಯಾದಿತ್ಯಪತ್ಯುತ್ತರಪದಾಣ್ಯಃ ಉತ್ಸಾದಿಭ್ಯೋಯ್ ಸ್ತ್ರೀಪುಂಸಾಭ್ಯಾಂ ನೈಸ್ನಯೌ ಭವನಾತ್ ದ್ವಿಗೋರ್ಲುಗನಪತ್ಯೇ ಗೋತ್ರೇ ಲುಗಚಿ ಯೋನಿಲುಕ್ ಫಕ್ಫಿಣೋರನ್ಯತರಸ್ಯಾಂ ತಸ್ಯಾಪತ್ಯಂ ಏಕೋ ಗೋತ್ರೇ ಗೋತ್ರಾದ್ಯೂನ್ಯಸ್ತ್ರಿಯಾಂ ಅತಯಿ ಬಾಹ್ವಾದಿಭ್ಯಶ್ಚ ಸುಧಾತುರಕಂಚ ಗೋತ್ರೇ ಕುಂಜಾದಿಭ್ಯಶ್ಫೈ ನಡಾದಿಭ್ಯಃ ಫಕ್ ಹರಿತಾದಿಭ್ಯೋ ಯಃ ಯಯೋಶ್ಚ ಶರದ್ವಚ್ಛುನಕದರ್ಭಾದ್ಭೃಗುವತ್ಸಾಗ್ರಾಯಣೇಷು ದ್ರೋಣಪರ್ವತಜೀವಂತಾದನ್ಯತರಸ್ಯಾಂ ಅನೃಷ್ಯಾನಂತರಿಯೇ ವಿದಾದಿಭ್ಯೋಯ್ ಗರ್ಗಾದಿಭ್ಯೋ ಯಯಿ ಮಧುಬಭ್ರೂರ್ಬ್ರಾಹ್ಮಣಕೌಶಿಕಯೋಃ ಕಪಿಬೋಧಾದಾಂಗಿರಸೇ ವತಂಡಾಚ್ಚ ಲುಕ್ಸ್ತ್ರಿಯಾಂ ಅಶ್ವಾದಿಭ್ಯಃ ಫೈ ಭರ್ಗಾತ್ರೈಗರ್ತೇ ಶಿವಾದಿಭ್ಯೋಣ್ ಅವೃದ್ಧಾಭ್ಯೋ ನದೀಮಾನುಷೀಭ್ಯಸ್ತನ್ನಾಮಿಕಾಭ್ಯಃ ಋಷ್ಯಂಧಕವೃಷ್ಣಿಕುರುಭ್ಯಶ್ಚ ಮಾತುರುತ್ಸಂಖ್ಯಾಸಂಭದ್ರಪೂರ್ವಾಯಾಃ ಕನ್ಯಾಯಾಃ ಕನೀನ ಚ ವಿಕರ್ಣಶೃಂಗಚ್ಛಗಲಾದ್ವತ್ಸಭರದ್ವಾಜಾತ್ರಿಷು ಪೀಲಾಯಾ ವಾ ಢಕ್ಚಮಂಡೂಕಾತ್ ಸ್ತ್ರೀಭ್ಯೋ ಢಕ್ ದ್ವ್ಯಚಃ ಇತಶ್ಚಾನಿಯಃ ಶುಭ್ರಾದಿಭ್ಯಶ್ಚ ವಿಕರ್ಣಕುಶೀತಕಾತ್ ಕಾಶ್ಯಪೇ ಭ್ರುವೋ ವುಕ್ಚ ಕಲ್ಯಾಣ್ಯಾದೀನಾಮಿನಂ ಕುಲಟಾಯಾ ವಾ ಚಟಕಾಯಾ ಐರಕ್ ಗೋಧಾಯಾಢ್ರಕ್ ಆರಗುದೀಚಾಂ ಕ್ಷುದ್ರಾಭ್ಯೋ ವಾ ಪಿತೃಶ್ವಸುಶ್ಚಣ್ ಢಕಿ ಲೋಪಃ ಮಾತೃಶ್ವಸುಶ್ಚ ಚತುಷ್ಪಾದ್ಭ್ಯೋ ಢೈ ಗೃಷ್ಟ್ಯಾದಿಭ್ಯಶ್ಚ ರಾಜಶ್ವಶುರಾದ್ಯತ್ ಕ್ಷತ್ರಾದ್ಘಃ ಕುಲಾದ್ಘಃ ಅಪೂರ್ವಪದಾದನ್ಯತರಸ್ಯಾಂಯಡ್ಢಕಯೌ ಮಹಾಕುಲಾದೈಖಯೌ ದುಷ್ಕುಲಾಢ್ಢಕ್ ಸ್ವಸುಶ್ಚಃ ಭ್ರಾತುರ್ವ್ಯಚ್ಚ ವ್ಯಂಸಪತ್ನೇ ರೇವತ್ಯಾದಿಭ್ಯಷ್ಠಕ್ ಗೋತ್ರಸ್ತ್ರಿಯಾಃ ಕುತ್ಸನೇನ ಚ ವೃದ್ಧಾಠಕ್ ಸೌವೀರೇಷು ಬಹುಲಂ ಫೇಶ್ಚ ಚ ಫಾಂಟಾಹೃತಿಮಿಮತಾಭ್ಯಾಂ ನ ಫಿಯೌ ಕುರುವಾದಿಭ್ಯೋಣ್ಯಃ ಸೇನಾಂತಲಕ್ಷಣಕಾರಿಭ್ಯಶ್ಚ ಉದೀಚಾಮಿಯ ತಿಕಾರಿಭ್ಯಃ ಫಿಯ ಕೌಶಲ್ಯಕಾರ್ಮಾರ್ಯಾಭ್ಯಾಂಚ ಅಣೋದ್ವ್ಯಚಃ ಉದೀಚಾಂ ವೃದ್ಧಾದಗೋತ್ರಾತ್ ವಾಕಿನಾದೀನಾಂ ಕುಕ್ಚ ಪುತ್ರಾಂತಾದನ್ಯತರಸ್ಯಾಂ ಪ್ರಾಚಾಮವೃದ್ಧಾತ್ ಫಿನ್ ಬಹುಲಂ ಮನೋರ್ಜಾತಾ ವಂಯತೌ ಶುಕ್ಚ ಅಪತ್ಯಂ ಪೌತ್ರ ಪ್ರಭೃತಿ ಗೋತ್ರಂ ಜೀವತಿ ತು ವಂಶ್ಯೇಯುವ ಭ್ರಾತರಿ ಚ ಜ್ಯಾಯಸಿ ವಾನ್ಯಸ್ಮಿನ್ ಸಪಿಂಡೇ ಸ್ಥವಿರತರೇ ಜೀವತಿ ವೃದ್ಧಸ್ಯ ಚ ಪೂಜಾಯಾಂ ಯೂನಶ್ಚ ಕುತ್ಸಾಯಾಂ ಜನಪದ ಶಬ್ದಾತ್ ಕ್ಷತ್ರಿಯಾದಯ ಸಾಲ್ವೇಯ ಗಾಂಧಾರಿಭ್ಯಾಂಚ ದ್ವೈಮಗಧ ಕಲಿಂಗಸೂರಮಸಾದಣ ವೃದ್ಧೇತ್ ಕೋಸಲಾಜಾದಾಂಯಂ ಕುರುನಾದಿಭ್ಯೋಣ್ಯಃ ಸಾಲ್ವಾವಯವ ಪ್ರತ್ಯಗ್ರಥಕಲಕೂಟಾಶ್ಮಕಾದಿ ತೇ ತದ್ರಾಜಾಃ ಕಂಬೋಜಾಲ್ಲುಕ್ ಸ್ತ್ರಿಯಾಮವಂತಿ ಕುಂತಿ ಕುರುಭ್ಯಶ್ಚ ಅತಶ್ಚ ನ ಪ್ರಾಚ್ಯ ಭರ್ಗಾದಿ ಯೌಧೇಯಾದಿಭ್ಯಃ ನ್ಯಾಭ್ವಿಗೋಷಿದ್ಗೌರಾದಿ ವಾಹೋ ದೈವಯಜ್ಞಯ್ಯೋರ್ದ್ವ್ಯಚೋ ಮಹಾಕುಲಾನ್ ಮನೋರ್ಜಾತಾವಷ್ಟಾದಶ ಇತಿ ಪ್ರಥಮಃ ಪಾದಃ.